आकाशवाणी पुणे. सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघात शांततेत मतदान. बीडमध्ये सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदानाची नोंद. मुंबईत जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि गडचिरोलीमध्ये चकमकीत 3 नक्षलवादी ठार. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात काल राज्यात शांततेत मतदान पार पडलं. पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, शिरूर आणि मावळसह अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद आणि बीड या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मिळून सरासरी 59.64% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक सुमारे 70% मतदानाची नोंद बीडमध्ये झाली. त्याखालोखाल जालन्यात 68 तर नंदुरबारमध्ये 67% मतदान झालं. सर्वात कमी 51.25% मतदान पुणे लोकसभा मतदारसंघात झालं. शिरूरमध्ये 51.46 आणि मावळमध्ये 52.90% मतदानाची नोंद झाली. जळगाव मतदारसंघात सुमारे 53, रावेरमध्ये 61, औरंगाबादमध्ये 60%हून अधिक, अहमदनगरमध्ये 62.76% आणि शिर्डीत 61.13% मतदानाची नोंद झाली. राज्यात चौथ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री संदीपान भुमरे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे तसंच खासदार हीना गावित, रक्षा खडसे, इम्तियाज जलील, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांच्यासह 298 उमेदवारांचं भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं. पुणे जिल्ह्यात पुणे शहर, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काल झालेल्या मतदान प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, गर्भवती महिला, तृतीयपंथीय, नवमतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. पुणे शहर मतदारसंघातील मतदानाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या स्वागतासाठी अनेक केंद्रांवर विशेष सजावट करण्यात आली होती, तर काही ठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यानं मतदान प्रक्रियेला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. शहरातील मध्यवर्ती पेठांच्या भागासह शुक्रवार पेठ, सिंहगड रस्ता आणि कोथरूड यासारख्या भागात सकाळी सकाळीच अनेक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं. पुण्यात राहणाऱ्या नाट्य चित्रपट अभिनेत्यांनी देखील सकाळी सकाळीच जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी 5 मतदान केंद्र महिला, युवा आणि दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांकडून संचालित करण्यात आली होती. शिवाय यंदा प्रथमच मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधून देखील एकंदर 35 मतदान केंद्र सुरू करण्यात आल्यानं त्याचा फायदा स्थानिक मतदारांना झाला.
मावळ मतदारसंघात झालेल्या मतदानाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
महिला सबलीकरण, दिव्यांग मतदान केंद्र, पुरुषांसाठीचा स्वतंत्र बूथ, तरुण वर्गासाठी युथ केंद्र, महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची माहिती देणारा बूथ, तर मतदान केंद्रांची सर्वसामान्य रचना असणारे मॉडेल केंद्र अशा संकल्पना यंदा मावळ लोकसभा मतदारसंघात राबवण्यात आल्या. सकाळच्या सत्रात जवळपास सर्वच मतदान केंद्रांमध्ये नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. जवळपास 8 ईव्हीएम यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याने काही काळ मतदान थांबवण्यात आले होते. जवळपास 2500 मतदान केंद्रांवर प्रत्येकी 2500 अधिकारी कर्मचारी पथके नियुक्त करण्यात आली होती. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया.
पुणे जिल्ह्यात बारामती पाठोपाठ लक्षवेधी ठरलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातही काल उत्साहात मतदान झालं. शिरूर मतदारसंघातील मतदानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
बहुतांशी ग्रामीण भाग असणाऱ्या या मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. घोडेगाव जुन्नर परिसरातील आदिवासी पट्ट्यातील गावातही मतदार आपल्या कर्तव्याप्रती जागरूक असल्याचे दिसले. एकाच वाहनातून गटागटाने येऊन या आदिवासी भागातील मतदारांनी मतदान केलं. चाकण, शिरोली आणि राजगुरुनगर या भागात तर दुपारी भर उन्हात रांगा लागला असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यात अगदी नवमतदारांपासून ते 80-90 वय ओलांडलेले ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांनी देखील यावेळी मतदारांसाठी मदतनीसाची भूमिका बजावली. संध्याकाळच्या वेळेस शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगतच्या हडपसर तसंच भोसरी इथल्या उपनगरात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. एकूणच लोकसभा निवडणुकीचा लोकशाही उत्सव हा लोकांनी उत्साहात साजरा केला. आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले, शिरूर.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 11 पर्यावरणस्नेही मतदार केंद्रांसह 3085 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. अहमदनगर, बीड, जालन्यातही विविध संकल्पनांवर आधारित मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर वेब कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आलं होतं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात 5व्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघात काल 104 वर्षांच्या आजींनी गृहमतदानाचा हक्क बजावला. देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी ही निवडणूक आहे असं मत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी पालघर जिल्ह्यातल्या वसईमध्ये व्यक्त केलं. भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ हेमंत सवरा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते काल बोलत होते. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची काल धुळ्यातही जाहीर सभा झाली. भारताला सक्षम विकसित राष्ट्र बनवणं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी आहे. देशाला सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदीच देऊ शकतात असं ठाम प्रतिपादन अमित शहा यांनी यावेळी केलं. विरोधकांच्या इंडिया आघाडीवर यावेळी त्यांनी घणाघाती टीका केली. पंतप्रधान आपल्या भाषणातून धार्मिक विभाजनाची भाषा करत आहेत अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली. येत्या 17 मे रोजी इंडिया आघाडीचे नेते वांद्रे कुर्ला संकुलात संयुक्त प्रचारसभा घेणार आहेत असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह देशभरात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या बाजूनं वातावरण असल्याचंही चेन्नीथला यांनी यावेळी सांगितलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. 12वीच्या परीक्षेत 87.98% तर 10वीच्या परीक्षेत 93.60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबईसह उपनगरात काल दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. यावेळी घाटकोपरमधल्या छेडानगर भागात एका पेट्रोल पंपावर आणि आजूबाजूच्या घरांवर 100 फूट उंच जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला तर 43 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं अनेकांना सुरक्षित बाहेर काढलं असून बचाव कार्य अजूनही सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतल्या अशा सर्व जाहिरात फलकांचं ऑडिट करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान या पावसामुळे काल मुंबईतली विमान, रस्ते, उपनगरीय रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. रायगड, ठाणे आणि नवी मुंबईतही काल संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. गडचिरोलीमध्ये पोलिसांचा घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांचा कट C60 पथकाच्या जवानांनी काल उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत 3 नक्षली ठार झाले. घटनास्थळावरून शस्त्रास्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. हवामान. कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघात शांततेत मतदान. बीडमध्ये सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदानाची नोंद. मुंबईत जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि गडचिरोलीमध्ये चकमकीत 3 नक्षलवादी ठार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.